आकाशवाणी नागपूर, स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, भारताने डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि जबाबदार एआय राष्ट्रीय विकासाच्या केंद्रस्थानी ठेवलं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। राज्यात निवडणूक याद्यांचा सुधारणा कार्यक्रम SIR एप्रिल मध्ये लागू होणार। राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेला प्रारंभ, कॉपीसह इतर गैरप्रकार रोखण्याकरता विशेष व्यवस्था। आणि नागपूर इथल्या अंबाझरी तलावातील जलपर्णी निर्मूलनाची मोहीम युद्धपातळीवर राबवण्याचे महापौर नीता ठाकरे यांचे निर्देश। आता सविस्तर बातम्या। ग्लोबल साऊथमधल्या देशांसाठी शेती केवळ आर्थिक क्षेत्र नाही तर उपजीविका, सामाजिक स्थिरता आणि राष्ट्रीय सुरक्षा असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। नवी दिल्लीत आयोजित भारत एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेत आज एआय फॉर ॲग्रिकल्चर, स्केलिंग इंटेलिजन्स फॉर फूड अँड क्लायमेट रेझिलियन्स या विषयावरच्या सत्रात ते संबोधित करत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि जबाबदार एआय राष्ट्रीय विकासाच्या केंद्रस्थानी ठेवलं असल्याचं फडणवीस म्हणाले। अंदाजे 50 कोटी भारतीय प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या शेतीवर अवलंबून आहेत, त्यामुळे एआयचे फायदे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं। या सत्रानंतर वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
मला अतिशय आनंद आहे की इंडिया एआय समिटमध्ये आज अतिशय चांगल्या पद्धतीनं विविध विषयांवर चर्चा चाललेली आहे। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात ग्लोबल लीडर्सनी भारतामध्ये येऊन एआय वर त्या चांगल्या पद्धतीनं डेलिबरेट करावं आणि भारताने देखील एआयच्या क्षेत्रात जी शक्ती उभी केली आहे शोकेस करणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे।
महाविस्तार ऍपला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून यामध्ये आणखी वाढ होईल अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली। ते म्हणाले,
2.5 मिलियन जे आपले शेतकरी आहेत यांनी महाविस्तार वापरणं सुरू केलेलं आहे आणि पुढच्या वर्षभरामध्ये मला विश्वास आहे की याची स्केल आपण वाढवू आणि खूप फायदा याचा आपल्या शेतकऱ्यांना होतोय। अल्टिमेटली आज ज्यावेळेस क्लायमेट चेंजचा, वातावरणातल्या बदलाचा परिणाम हा शेती क्षेत्रावर होतोय, त्यावेळी एआय एक असं टूल आहे की जे क्लायमेट रेझिलियंट शेती, ज्याला आपण म्हणतो वातावरणाच्या बदलाचा सामना करणारी शेती, याकडे आपल्याला शाश्वततेकडे नेऊ शकतं आणि त्यातला पहिला प्रयोग हा महाराष्ट्राने केला।
दरम्यान भारत एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आरोग्य, सायबर सुरक्षा, अंतराळ अशा विविध क्षेत्रातील एआय आणि डिपटेक स्टार्टअप्सच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला। कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात अमेरिकेच्या नेतृत्वाखाली होत असलेला आंतरराष्ट्रीय करार पॅक्स सिलिकाचं सदस्यत्व भारतानं स्वीकारलं आहे। नवी दिल्लीत आयोजित एआय इम्पॅक्ट परिषदेत या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर यावेळी उपस्थित होते। आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक सहकार्य आणि पुरवठा साखळीला आधार या दृष्टीनं हा करार महत्वाचा आहे। या करारामुळे संगणकीय चिप्स सेमीकंडक्टर्स उद्योगात भारताला मोठा फायदा होणार असल्याचा विश्वास अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला।
यूएस के साथ और यूएस के साथ और भी कई जुड़े हुए देशों के साथ मिलकर भारत पैक्स सिलिका यानी सेमीकंडक्टर इलेक्ट्रॉनिक्स की वैल्यू चेन का हिस्सा बना है, जिससे भारत की इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री को, सेमीकंडक्टर इंडस्ट्री को बहुत लाभ होगा। जिस तरह से ऑलरेडी 10 प्लांट भारत में स्थापित होने की प्रक्रिया में है और बहुत जल्दी पहला सेमीकंडक्टर प्लांट कॉमर्शियल प्रोडक्शन स्टार्ट करेगा।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतल्या सेवातीर्थ इथं आरोग्य सेवा, सायबर सुरक्षा, अवकाश आणि इतर क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिपटेक स्टार्टअप्सच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला। या बैठकीत पंतप्रधानांनी शेती, पर्यावरण संरक्षण आणि मातृभाषेतून उच्च शिक्षणाला चालना देण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या शक्यतांवर चर्चा केली। जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका अभियान हमी ग्रामीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रासाठी 3 कोटी वाढीव मनुष्य दिवसांच्या श्रमिक बजेटला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली। राज्याच्या श्रमिक बजेटमध्ये 13 कोटी मनुष्य दिवसांवरून 16 कोटी मनुष्य दिवसांपर्यंत वाढ करण्यात आली आहे। या निर्णयामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असून ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळेल, विशेषतः अकुशल कामगारांच्या उपजीविकेला भक्कम आधार मिळेल असं मुख्यमंत्री म्हणाले। राज्यात निवडणूक याद्यांचा सुधारणा कार्यक्रम SIR एप्रिलमध्ये लागू होणार असून या माध्यमातून अचूक आणि पारदर्शक मतदार याद्या निर्माण होतील अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नागपूर महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी ते आज माध्यमांशी बोलत होते. यासाठी लागणारा सर्व निधी राज्य सरकार देईल असंही बावनकुळे यांनी सांगितलं. महाराष्ट्रात विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या सोमवारी 23 तारखेपासून मुंबईत सुरू होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. राज्यपालांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात होणार असून त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव सादर होईल. अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली असून या अधिवेशनात हा मुद्दा गाजण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अधिवेशन काळातच राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महाराष्ट्रात राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेला आज सुरुवात झाली. 9 विभागीय मंडळांमधून एकंदर 16,15,489 विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. राज्यभरात एकंदर 5,111 केंद्र असून कॉपीसह इतर गैरप्रकार रोखण्याकरता विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीस दलाची भरारी पथकं तैनात असून ड्रोनमार्फतही परीक्षा केंद्रांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. दरम्यान मंडळानं संकेतस्थळावर जाहीर केलेलं अधिकृत वेळापत्रकच ग्राह्य धरावं असं आवाहन राज्य शिक्षण मंडळानं केलं आहे. ही परीक्षा 18 मार्चपर्यंत चालेल. नागपूर इथल्या अंबाझरी तलावातील जलपर्णी निर्मूलनाची मोहीम युद्धपातळीवर राबवण्याचे निर्देश महापौर नीता ठाकरे यांनी दिले. महापौरांनी तलाव आणि MIDC जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करून जलपर्णी काढण्यासाठी पोकलेन NDRF आणि अग्निशमन दलाच्या सहकार्यानं तातडीची कारवाई करण्यास सांगितलं. तलावात नाल्यांमधून येणारं दूषित पाणी त्वरित बंद करण्याचे निर्देश देत वाडी भागातील पाण्याच्या शुद्धीकरणासाठी स्वतंत्र केंद्र उभारण्यावर भर देण्यात आला. दूषित पाण्यातील पोटॅशियम आणि नायट्रेटचं प्रमाण चिंताजनक असल्यानं प्रभावी जलशुद्धीकरणाची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. जलपर्णी निर्मूलन आणि दूषित पाण्याचा प्रवाह रोखण्याचं काम तात्काळ सुरू करून अंमलबजावणी करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. भाजपचा महापौर निवडून आल्यानंतर आज अमरावती महानगरपालिकेची पहिली आमसभा पार पडली. या सभेत 8 स्वीकृत नगरसेवकांची एकमतानं निवड करण्यात आली. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी समन्वय साधत ही निवड प्रक्रिया सुरळीत पार पडली. निवड झालेल्या स्वीकृत नगरसेवकांमध्ये मिलिंद चिमटे काँग्रेस, अनिल अग्रवाल काँग्रेस, संजू तिरतकर भाजप, प्रशांत देशपांडे भाजप, दिनेश बुब शिवसेना, भोजराज काळे अजित पवार गट, अलीभाई AIMIM आणि संजय हिंगासपुरे युवा स्वाभिमान पार्टी यांचा समावेश आहे. मराठी भाषेतील आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात मोठ्या उत्साहानं साजरी करण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन केलं. नागपूर महानगरपालिकेतर्फे देखील मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं. बचत गटांच्या बळकटीकरणासाठी केंद्र आणि राज्य शासन सातत्यानं प्रयत्नशील असून बचत गटांनीही उत्पादनांमध्ये नाविन्य आणून अधिक ग्राहकाभिमुख होणं आवश्यक आहे असं प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांनी केलं. ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग उमेद राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातर्फे अकोल्यातील लालबहादूर शास्त्री क्रीडांगण इथं वराडी जत्रा सरस विभागीय प्रदर्शनाचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. महिला क्रिकेटमध्ये भारतानं आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मजल मारली आहे. आज बँकॉक इथं झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारतानं श्रीलंकेवर 5 गडी राखून विजय मिळवला. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील किडंगीपार इथं मद्याचे दुकान आणि 2 बार बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी मद्यबंदी यज्ञ आणि धरणे आंदोलन केलं. महिलांनी पुढाकार घेत 23 फेब्रुवारीपर्यंत दुकान बंद न झाल्यास 24 फेब्रुवारीपर्यंत आमगाव गोंदिया मार्गावर रस्ता रोकोचा इशारा दिला आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर वनविभागानं गस्ती दरम्यान काल झंझेरिया बिटातील वाघ सांध्या तलाव परिसरात रानडुकरांच्या तस्करी प्रकरणी मोठी कारवाई केली. तुमसर वनविभागानं 12 आरोपींना हत्यार जाळे आणि गाडीसह ताब्यात घेतले. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतानं डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि जबाबदार AI राष्ट्रीय विकासाच्या केंद्रस्थानी ठेवलं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. राज्यात निवडणूक याद्यांचा सुधारणा कार्यक्रम SIR एप्रिलमध्ये लागू होणार आणि राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेला प्रारंभ, कॉपीसह इतर गैरप्रकार रोखण्याकरता विशेष व्यवस्था. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 वाजून विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.